साऱ्या गावात बोभाटा झाला न बाई मी ऐवज हवाली केला।